camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस सिंगर अभिजित सावंत सोबत. आणि अभिजित त्याच्या घरूनच गप्पा मारतोय, जसं मी माझ्या घरून तुमच्या बरोबर गप्पा मारतीये. आणि अभिजित, मला आता हेच विचारायचंय की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट घरी वेळ मिळत नव्हता म्हणून करता नाही आली, बट आता तो वेळ मिळतोय म्हणून ती गोष्ट तू केलीयस, ती कुठली?
दोन गोष्टी मला करायला ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये खूप जास्त आवडतात आजकाल. एक तर रियाज त्याप्रमाणे करायला मिळायचं नाही आधी, कारण खूप इरेग्युलर असायचा कामामुळे म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग असायचं त्यामुळे किंवा घरची काही गोष्टी विचार असायचा, त्यामुळे रियाज आता करायला मिळतो. खूपसे इन्स्ट्रुमेंट शिकतोय मी आजकाल, त्यामुळे तो एक वेगळा एक छंद लागला. तर त्या तो एक गोष्ट आहे शिकण्याची, जी प्रवृत्ती वाढली ती खूप चांगली वाटते. अँड सेकंडली खूप वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवतोय घरी, त्यामुळे तो एक खूप चांगला अनुभव पण आहे.
93.5 रेड एफएम बजाते रहो.